विविध भारती पुणे, सविता म्हसकर सादर करत आहे पुणे वृत्तांत. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 17 जागांसाठी तसंच एका पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर राज्यातल्या काही मतदारसंघांमध्ये बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. पुणे मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार श्रीकांत पाटील तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार सुनील टिंगरे आणि भाजपाचे बंडखोर उमेदवार प्रदीप कंद यांनी उमेदवारी मागे घेतल्यानं महायुतीचे विक्रम काकडे यांचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीकडे संख्याबळ असून राज्यातल्या सर्व 17 जागांवर महायुतीचा विजय निश्चित आहे असा विश्वास भाजपा नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. ते आज नागपुरात बातमीदारांशी बोलत होते. जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून पुणे महानगरपालिका उद्यापासून हरित पुणे समृद्ध पुणे हे वृक्ष लागवड अभियान सुरू करत आहे. या अभियानात सर्व नागरिक संस्था आणि संघटनांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा आणि पर्यावरण संवर्धनाच्या कार्यात योगदान द्यावं असं आवाहन आयुक्त नवल किशोर राम यांनी केलं आहे. शहरातील हरित क्षेत्र वाढवणं, स्थानिक वृक्ष प्रजातींचं संवर्धन करणं आणि पर्यावरणपूरक नागरी विकासाला चालना देणं हे या उपक्रम क्रमाचं उद्दिष्ट आहे. यासाठी महानगरपालिकेकडून अवघ्या 5 रुपयात स्थानिक प्रजातींची रोपं शहरात मिळतील अशी माहिती नवल किशोर राम यांनी दिली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेतही पर्यावरण दिनानिमित्त माझी वसुंधरा हे अभियान राबवण्यात येत आहे. पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि हरित शहर संकल्पनेला बळ देणं हा या अभियानाचा उद्देश आहे. या अंतर्गत उद्या सकाळी 7 वाजता दुर्गादेवी टेकडी इथं वृक्षारोपण केलं जाणार आहे. या अभियानात नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घ्यावा असं आवाहन महापालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी केलं आहे. पुण्यातील लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा दीक्षांत समारंभ आज पार पडला. लष्करी प्रशिक्षण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल देवेंद्र शर्मा या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी 46 अधिकाऱ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. वेगानं बदलणाऱ्या तांत्रिक युगाशी सुसंगत राहण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करा असं आवाहन जनरल देवेंद्र शर्मा यांनी अधिकाऱ्यांना केलं. स्वतःमध्ये नेतृत्व गुण विकसित करून राष्ट्रासाठी निस्वार्थ सेवा द्या असंही ते म्हणाले. आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा येत्या 7 जुलै रोजी देहू इथून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार असल्याची माहिती संत तुकाराम महाराज संस्थानचे पालखी सोहळा प्रमुख विक्रमसिंह महाराज मोरे यांनी काल दिली. 7 जुलै रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास देहू येथील देऊळवाड्यातून पालखी सोहळ्याचं प्रस्थान होईल. पहिल्या दिवशी पालखीचा मुक्काम देहूतील इनामदारवाडा इथं असेल. 8 जुलै रोजी पालखी आकुर्डी मुक्कामी राहील. 9 जुलै रोजी पिंपरी कासारवाडी मार्गे पालखी पुण्यातील नानापेठ इथल्या निवडुंगा विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दाखल होईल. इथे 2 दिवस मुक्काम असेल. त्यानंतर 11 जुलै रोजी सोहळा हडपसर मार्गे पुढे प्रस्थान ठेवेल असं मोरे यांनी सांगितलं. आषाढी वारीसाठी लाखो वारकरी या पालखी सोहळ्यात सहभागी होणार असून प्रशासनाकडून आवश्यक ते नियोजन सुरू आहे. दापोडी आणि हडपसर परिसरातील विषारी हातभट्टी दारू प्रकरणात राज्य गुन्हे अन्वेषण विभागानं कारवाई करत विषारी रासायनिक पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या मुख्य 2 आरोपींना अटक केली आहे. सीआयडीच्या पुणे पथकानं नवी मुंबईतील वाशी गावातून ही कारवाई केली. अरुण चौबे आणि अभिषेक चौबे या दोघांना अटक करण्यात आली आहे. पिंपरी येथील न्यायालयानं त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारू प्राशन केल्यानं 20 अधिक जणांचा मृत्यू झाला असून या गंभीर प्रकरणात सीआयडीनं कारवाईचा वेग वाढवला आहे. पुणे विभागात अन्न आणि औषध प्रशासन विभागानं गेल्या 2-3 दिवसात भेसळीच्या संशयावरून ठिकठिकाणी छापे टाकून केलेल्या कारवाईत 31,73,000 रुपयांचे अन्नपदार्थ जप्त केले आहेत. या कालावधीत 5,45,000 रुपयांचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला असून 14 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत अशी माहिती पुणे विभागाचे सहआयुक्त दिवा भोगावडे यांनी दिली आहे. हवामान. पुणे आणि परिसरात आज कमाल 37 तर किमान 24 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उद्याही तापमान साधारण असंच असेल आणि विजांसह पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतसह. नमस्कार.